आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर. आसाम केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची युरोप महासंघातील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. नवतेश सरना, ममता कालिया, राजू बाविस्कर यांच्यासह विविध भाषांमधील लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आणि काबूलमधल्या रुग्णालयावर पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात 400 लोकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सक्तीनं आणि प्रलोभन दाखवून होणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध घालणारं महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक काल विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. हे विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून बेकायदा धर्मांतराला प्रतिबंध करण्यासाठी आहे, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकानुसार बेकायदा धर्मांतरासाठी केलेला विवाह रद्द केला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोणत्याही व्यक्तीला अथवा संस्थेला धर्मांतर करण्यासाठी योग्य त्या प्राधिकरणाकडे आगाऊ नोटीस द्यावी लागेल. त्यानंतर संबंधित प्राधिकरण हे अशा पद्धतीचं धर्मांतर योग्य आणि स्वेच्छेनं आहे की नाही याची चौकशी करेल. अशी नोटीस दिली नसेल तर सदर धर्मांतर रद्द केलं जाईल. अशा धर्मांतरातून लग्न होऊन नंतर लग्नविच्छेद झाल्यावर तो विवाह देखील रद्द ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना असणार आहे. अशा पद्धतीच्या धर्मांतराबद्दल असलेल्या तक्रारी केवळ रक्ताच्या नात्याकडून असलेल्या नातेवाईकांना अथवा पोलिसांना करता येतील. यासाठी विविध पातळ्यांवर दंडाची आणि कारावासाची तरतूद केली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. अनेक वेळा धर्मांतराच्या मुद्द्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. प्रचलित कायद्यात याबाबत सुस्पष्ट तरतुदी नाहीत, त्यामुळे नव्या कायद्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. धर्मस्वातंत्र्य विधेयक हे संविधानाच्या विरोधात आहे, अशी टीका अस्लम शेख यांनी केली. यामुळे दोन सज्ञान व्यक्तींना एकमेकांशी विवाह करायचा असेल आणि त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी भीती शेख यांनी व्यक्त केली. धर्मस्वातंत्र्य विधेयकानुसार ज्याच्यावर धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप आहे त्यालाच निर्दोषत्व सिद्ध करावं लागणार आहे, ही अन्याय बाब असून यामुळे गैरवापर होईल, अशी भीती भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. याचा सरकारनं फेरविचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. हे विधेयक एकतर्फी असून केवळ एका धर्माला लक्ष्य करण्यासाठी आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे सदस्य रईस शेख यांनी यावेळी केला. ज्या अहवालाच्या आधारे हे विधेयक सादर केलं आहे तो अहवाल कुठं आहे, असा सवाल करत त्यांनी विधेयकाला विरोध केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाला पाठिंबा असल्याचं विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आसाम केरळ आणि पुद्दुचेरीमधल्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आसाम केरळ आणि पुद्दुचेरीतील मतदान 9 एप्रिलला होणार असून मतदानाची मोजणी 4 मे रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपानं केरळमधल्या 47 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना कांजिरापल्ली इथून तर प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना नेमोम इथून उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील भाजपानं 144 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. कोलकात्यातल्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महासंचालक आणि कोलकाताच्या पोलीस आयुक्तांची बदली केली आहे. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काल मतदान झालं. 10 राज्यांमधल्या 37 रिक्त जागांपैकी 26 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून भाजपचे रामदास आठवले, माया इवनाते, रामराव वडकुते, विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार, शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आणि महाविकास आघाडीचे शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 11 जागांसाठी काल मतदान झालं. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची सरशी झाली आहे. बिहारमधील सर्व 5 जागांवर एनडीएनं विजय मिळवला आहे. ओदिशातील 4 पैकी 2 जागांवर भाजपा, एका जागेवर बिजू जनता दल तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. हरियाणातील 2 जागांपैकी 1 भाजपाला आणि 1 काँग्रेसला मिळाली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल ब्रसेल्समध्ये युरोप महासंघातील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. इराणमध्ये तसंच युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि भारत युरोप संबंध अधिक बळकट करण्याच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली. युरोपियन महासंघाचे परराष्ट्र आणि सुरक्षा धोरण प्रमुख काजा कलास यांच्या आमंत्रणावरून या गटाच्या परराष्ट्र व्यवहार परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी डॉक्टर जयशंकर बेल्जियम दौऱ्यावर आहेत. जयशंकर यांनी युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यांच्यासह जर्मनी, ग्रीस, स्लोवाकिया आणि नेदरलँड्स या देशांच्या समपदस्थ मंत्र्यांची भेट घेतली. लेयन यांचा भारत दौरा हा उभय देशांमधील संबंधांमधला महत्वपूर्ण टप्पा ठरला असल्याचं जयशंकर म्हणाले. या परिषदेत होमुसच्या समुद्रधुनीतील सागरी वाहतुकीचं अधिक चांगलं संरक्षण कसं करता येईल यावर चर्चा झाल्याचं कलास यांनी सांगितलं. याचवेळी जयशंकर यांनी काल जर्मनी, स्लोवाकिया, ग्रीस आणि नेदरलँड्स या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. कतारहून 46,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन येणारं शिवालिक हे जहाज काल गुजरातमधील मुंद्रा बंदरात पोचलं. बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी काल नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एलपीजी वाहून नेणारं नंदादेवी हे आणखी एक भारतीय जहाज आज पोहोचेल असंही त्यांनी सांगितलं. युएईहून निघालेलं भारतीय ध्वजधारी जग लाडकी हे जहाज सुरक्षितपणे भारतात पोहोचलं असल्याचं ते म्हणाले. कतार एअरवेजच्या विमानातून काल 1,100 भारतीय प्रवासी नवी दिल्ली, मुंबई, कोची आणि इतर ठिकाणी रवाना झाले असल्याची माहिती दोहामधल्या भारतीय दूतावासानं दिली. आजही ही उड्डाणं होणार असून कतार एअरवेज उद्यापासून अहमदाबाद, अमृतसर, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोची, कोझिकोड आणि मुंबईसाठी विमानं सोडणार आहे. 2025 या वर्षासाठीचे साहित्य अकादमीचे पुरस्कार काल जाहीर झाले असून परराष्ट्र सेवेतले निवृत्त अधिकारी नवतेश सरना यांच्या क्रिम्सन स्प्रिंग या पुस्तकाला इंग्रजी भाषेसाठीचा तर ममता कालिया यांच्या जीते जीते अलाहाबाद या पुस्तकाला हिंदी भाषेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हेन्री मेंडोसा यांच्या कोकणी काव्यम रूपानी आणि रूपकम या पुस्तकाला कोकणी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ चित्रकार राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्राला यंदाचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. बावीसकर हे सेवानिवृत्त कला शिक्षक असून जळगाव जिल्ह्यात ते कार्यरत होते. 1,00,000 रुपये मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचं स्वरूप असून 31 मार्च रोजी नवी दिल्लीत त्यांचं वितरण होणार आहे. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान आज केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या सहकार्यानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ही भेट ज्येष्ठ नागरिकांना अमृत उद्यानाची सुंदरता अनुभवण्यासाठी तसंच त्यांचा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरता आयोजित करण्यात आली आहे. आशियातली सर्वात मोठी असलेली जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधली ट्युलिप बाग काल पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या ट्युलिप शोचं उद्घाटन केलं. दल सरोवराच्या झबरवा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेली ही बाग स्थानिक, देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधल्या एका रुग्णालयावर पाकिस्ताननं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 400 लोकांचा मृत्यू झाला असून 250 जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. या हवाई हल्ल्यात रुग्णालयाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते असं तालिबानच्या प्रवक्त्या झबीहुल्ला मुजाहिद यांनी सांगितलं. पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्राचं उल्लंघन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची युरोप महासंघातील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. नवतेश सरना, ममता कालिया, राजू बावीसकर यांच्यासह विविध भाषांमधील लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आणि काबूलमधल्या रुग्णालयावर पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात 400 लोकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.